આપણી શ્રોતા સેવા કાર્યક્રમ સચ્ચો સરી તેમી વા સ્વાગત હૈયો પાકું આશા હૈયો કે ઇત કાર્યક્રમ તેમી કુન આત્મિક લાભ પુટ્ટાલ સચ્ચો શાંતિ ઉંડે જિંદગી તલાઈ સચ્ચો સરી પુટ્ટાલ તે ઇદિના પહેલે કિયા માટ પરમેશ્વર તા સંદેશ તુન કેંચ કમ વળટ અમટ ઉંદી મધુર પાટા કેંચ કમ
खुशियाँ लुटाऊं मसीहा मसीहा मैं गाऊं प्यार से खुशियाँ लुटाऊं मेरी है प्रार्थना को तेरे पास मैं
સચ્ચો સરી કાર્યક્રમ તોન કેન્યન વાલેટ સભાઈ ભાવડું નની સેલાકનું પ્રભુ ઈશુના પડોડે મેકુન સબ તો નવા સેવા અને માકુન આશા હૈ કી ઇમટ માવા નેટ આઈદ બાઇબલ અધ્યયનતા કાર્યક્રમ તોન કેન્યન લઈ તૈયાર હાઈટ હોય પ્યારો ભાઈડિક બહુન મેકુન માલુમ હૈ કી ઇવદ્યંગ ને અમટ પુરાનો નિયમ તલ આમોસ પડોડા કિતાબ તલ અપનો અધ્યયન તોન કિસી રહે માતોડમ ઓંડેદ કાર્યક્રમ તા ભારે તે ઇમટ અપનો સંગવા લડુન મે જરૂર બતેગી કેટ ઇહુન બોલ ભી પ્રભુ ઈશુના ભારે તે પુંજી સકે માઇન્ડ ઇદ્ય માવલ પ્રભુ ઈશુના સચ્ચો ભક્તિ અને સેવાંત તો વડટ દોસ્તા લુડિત સબસે પહેલે અમટ પ્રભુન સે બિનતી કમ માવલ સચ્ચો અને જીવ તો પ્રભુની અમટ સબ ઉંધી બાર ફિર ની કરું માય તળમ અને અમર નિકુન જીવ તલ ખૂબ ધન્યવાદ સ્યા તળમ બાળકી ઇમ્મા માવા જિંદગી તે ઉંદી ઉંડે દિયા જોડે સ્થિતિ ઉંડે વાયન વાલે સબ દુઃખ તકલીફ ઉંડે મુસીબત તલ ભી બચે સિકુન ઇરતો ની ઇદની વા મા પર્રુ દયા ને પ્રેમાંત મૌલ સચ્ચો પ્રભુની इतघणी ते मावा निश्चय बिन्त्यान किनी वांग जीव तो वचन कनु ओंडे भी पड़ा घेरो तल पुनल लाई मावा मदद की ओंडे यड़ सब केंजन वालोड़िन भी खूब बरकत से परमेश्वर दाउनी इंगा मड बड़ांग तलहका को मावा तलहकन मुन्ने इमा पुंदा तोनी के माकुन बड़ांग बड़ांग चीज कना कमी है आम अटनी कुन सब मंदिंग लाई धन्यवाद सीता के इत बिन्ती तुन यीशु मसीह नाम ते तलक की तुना आमीन। प्यारो भैडित पिजड़ा कार्यक्रम ते अमट आमोस्ता किताब तल अदेना रण पाठ तल अपनो अध्ययन तुन किसी मत तोड़म अने नैण भी अमट अपनो कार्यक्रम ते आमोस्ता किताब तले अदेना रण पाठ ता दूसरो हिस्सा ता याने की आठ वचन तल अरिकुन सोलह वचन लुगुस नैण अमट विचार की कम। प्यारो दोस्त तलोड़ित निर्माकर रूम भी पड़ा अच्छा बखत है कि इमट भी प्रभु ईशु न वारते इत सच्चो मांदी तुन पुंजी एनट सिर्फ बोले माकुन सच्चो शांति उंडे छुटकारा तुन से सिसके माई तो लई आमुस्ता किताब अदेना रण पाटता आठ वचन ते प्रभु माकुन यून करश्चरे मात तो लई यदि मी कर रूम पवित्र पोती होए ते इमट बिना संगने इदवचन तुन हुडसे सके माई तोड़ेट आणि अन्ना मी नल इदवचन तुन पाळे मासे रे मातोना ओळ हरेक भिनत करुम बने मातल वाले दिकडिन परो नामी तोड़ उंडे डंड तांग रुपयांग ने मुलाते येतल वाले अंगुड रस तुन अपनो देवता ना रोते उंजीयन तोड़ाई इदना बारे ते परमेश्वर ता करुम उंदी पड़ा ही अच्छा व्यवस्था है उन्हें यदि वोल मानवाल गरीब होए, तो वो ना गिरवी इर्तल वाले चीज तुन अपनोत करुम इर्सिकुन मिने नाम केट सूरज पस्ता ना पहले वोन अद गिरवी इर्तल वाले चीज तुन बिल्कुल मलुचिसी किट इदन लाई कि वोल अपनो मुच्चा ना दिखड़ी नो मुच्चे कुन नाम से सके मायनोल उन्हें निकुन वोल आशीर्वाद से बिल उन्डे इतनी वोल परमेश्वर दाऊना नजरते पड़ा धर्मता काम ठहरे मायल वड़ुल पड़ुल गरीब मानवन करुम जरा सुकर जाइए तना बदलोते गिरवी इरन लाई वोन करुम दिकड़ी ना अलावा उंडे बांगे आईले उन्हें बदे ना वोन बिल्कुल सख्त जरूरत है अपनो आप तुन पीनी तल बचे क्या लाई परमेश्वर गाइन तो लाई की इमट अदन गिरवी तरूप तो ये चीज के माई तोड़ पर वो अचीज तुन दिन पसीताना पहले पहले इमट वोन मलुचिसी किट आप ही वोल अपनो बिछोना तुन मुच्चे सके माइनोल इगा परमेश्वर मा कुन वैश्चरे मा तो लई की इसराइल मुलुक वालड़ इद व्यवस्था तुन अहिले माने केवल और इदना संबंध ते बोले भी वोना हुकुम तुन अहिले माने किसी रहमा सीतुल नावड़ प्यारो रित परमेश्वर ता जीव तो वचन कने गरीब न खाक नल वनकल लाई लई सोंग मांदी गई हर एक भी ना परमेश्वर इसराइल देश ते मदन वाले डुन सिरप उंदी भक्ति क्या न जगह तुन सिसी मत तुल अनियत यरूशलेम देश ता मंदिर ते मंजीता इद मांदी तल माकुन पता लागी ताई की वोड सब मूर्ति न भक्ति क्या लाई चले मासी मत तोड़ उन्हें वोड करूं बेगिनती भक्ति क्या नंग जगंग मंजीतांग परमेश्वर वोड़ा कल उंडा न मादी तुन दूसरी ठहरे की तो लई उन्हें मुन्ने आमोस्ता किताब अदना रण पाठता नौ वचन ते अमट यून करीता तोड़ आमोस्ता जरियतल परमेश्वर एमोरीड़ा बारे ते बतेगा तो लई कि बोल देवदार ता मलतले का ऊंचो मंजीतोल बोलोंडे बांज मड़क न लेका ताकत वाले मत तोल पर अन्ना वो नास किसी वाटतन अना परो डलवो ना कायानू उंडे नीचो डलवो ना जड़तुन नास किसी वाटतो ना परमेश्वर एमरुड से पीछा छोड़े किसी तोड़ अमट यवशु ना किताब देना चौदह पाठ ता आठ वचन ते पढ़े माई तुलम की ಇದನ್ನ ವಾತ್ಯ ನಂಬಿಕೊನ್ ಎಮರುಡ ದೇಸ್ಕನೆ ತಚ್ಚಿಕೊನ್ ಜೋಕಿ ಓಡ್ ಯರ್ದನ್ ರೋಡ ತ ಅತ್ಖಾಕ್ ಔಸಿಮತ್ತ ಒಂಡೆ ಓಡ್ ಮೀಸೆ ಜಗಳ ಕೀತೋಳ್ ಒಂಡೆ ಅನ್ನ ಓಳ್ ಕುನುಮಿಯ ಬಸ್ತೆ ಕಿಸಿಸಿತಾನ್ ಒಂಡೆ ಇಮಟ್ ಓಳ್ಕನ ದೇಸ್ ತೋಡ್ ಅಧಿಕಾರಿಡ್ ಹಸಿ ಅತ್ತಿಟ್ ಒಂಡೆ ಅನ್ನ ಮಿಯ ಮುನ್ನೆ ತಲ್ ಓಳ್ಕನ ಸತ್ಯನಾಸ್ ಕಿಸಿಸಿತಾನ್ ಪರಮೇಶ್ವರ ಗ ಅಬ್ರಾಮ್ ತೆ ಪಿಜ್ಜಾ ವಂಶಿ ರೇಮಾ ತುಲ್ಕಿ ಅನ ನಿಖೋನ್ ಅಬೆ ಈ ದುಸ್ಮನಿ ಒಂಡೆ ಘಾತ್ ಲಕ್ಕಿಸಿಕೊನ್ ಉತ್ತರ ದೇಶ್ ತೆಹಲ್ ಇರ್ಸಿ ಸಕೆಮಾಯನ್ ಬಾಡಿಕಿ ಎಮೋರಿ ಅ ದೇಶ್ ತೆ ಅಯ್ಯೋಲ್ ಒಂಡೆ ಓನ ಪಾಪ್ ಅಬೆ ಪುರೋಹಿಲೆ ಅಯ್ಯೋ ಅನ ಓನ್ ನಾ ಕರೋಮ್ ವಾಪಸ್ ಮಲುತ್ತಲ್ ನೈ ಒಂಡೆ ಇವ್ ಸ ಪಾಪ್ ಜೋ ಕಿವೋಲ್ ಕಿಸಿಮತ್ತೋಲ್ ಇವನ್ ಲೈವೋಲ್ ಬಂದ್ ಕ್ಯಾನೋಲ್ ಇವನ್ ಓನ್ ಒಂದ್ ದಿಮೋಕ ಸ್ಯಾತೋನ ಇಮಟ್ ಶಾಯದ್ ಒನ್ ಕನ್ನ ಛಾಯೆ ಮಾಯ ತೊಳಿಡ್ಕಿ ಇದ್ ಬಿಟ್ರೆ ಮಾತಾನ್ ದೇಸ್ ಕರೋಮ್ ಮುಷನ ವ್ಯವಸ್ಥಾ ಇಲ್ಲ ಮಂಜಿತ ಅಂಡೆ ಓಳ್ ಬಾಂಗೆ ಬಿ ಅಚ್ಛಾ ಇಲ್ಲ ಪುಂಜಿತೋಳ್ ಪೌಲುಸ್ ರೋಮಿಡ ಪಡೋಡೆ ಅಪ್ನೋ ಚಿಠಿ ತೆ ಒಂದಿ ಪಳಾಯಿ ಅಚ್ಛಾ ಮಾಂದಿ ಬತೆಗಿತ್ತೋಲೈ ಇದನ್ ಲೈ ಕಿ ಜೋ ಮಾನ್ವಾಲೋಳ್ ಬಿನ ವ್ಯವಸ್ಥಾತ ಪಾಪ್ ಕೀತು ಓಡ್ ನಾಸ್ ಆಸಿಕುನ್ ವ್ಯವಸ್ಥಾತೆ ಇವನೆ ಆಯಾಲ್ ಅಂಡೆ ಜೋ ವ್ಯವಸ್ಥಾತ ಮಂಜಿಕುನ್ ಭಿ ಪಾಪ್ ಕೊಂಡೆ ಗುಣ ಕ್ಯಾತೋಳೈ ಒಳಕನ ನಾಸ್ ವ್ಯವಸ್ಥಾತ ಲೇಖ ಇಲ್ಲ ಆಯೋ ಬಾಳಿಕೆ ಪರಮೇಶ್ವರ ತ ಈಗ ವ್ಯವಸ್ಥಾತುನ್ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆ ಇವ್ ಧರ್ಮಿ ಹೈಲೆ ಕಹಲೆ ಮಾಯೋಡ್ ಪರ್ಬೇನಾ ಜಾತ್ ಕರೋಮ್ ವ್ಯವಸ್ಥಾ ಬಳಂಗ ಹೈಲೆ ಫಿರ್ ಬಿ ಓಳಪ್ನು ಆಪ್ತುನ್ ವ್ಯವಸ್ಥಾತ ಲೇಖ ನಿಯಮ ಕಾನೂನ್ ತಲ್ ತಾಕಿತೋಳೈ ಓಳಪ್ನು ಇತಲೆ ವ್ಯವಸ್ಥಾತುನ್ ಮನೆ ಕ್ಯಾತೋಳೈ ಇದು ವಚನ್ ರೋಮಿಣ್ಣ ಕಿತಾಪ್ತ ರಣಪಾಟ್ ತ ಬಾರಾನಿ ತೀರವಚಂತೆ ಒಂಡೆ ಚೌದವಚಂತೆ ಲಿಖೆ ಮಾತಾಯ್ ದೂಸರು ಜಾತ್ಕನು ಬುನಕರು ಮೂಸನ ವ್ಯವಸ್ಥಾ ಇಲ್ಲೆ ಓಡ್ಕನು ಬೋನೆ ಜೊಕ್ಕನ ವಾಲೆ ಕಾಂಬಾಳಿ ಅಲ್ಕ್ಯಾನ ಚಯ್ಯೆ ಓಡ್ಕನು ಜೂಟೋ ಮಾದಿ ಬಿಲ್ಕುಲ್ ಅಲ್ವನ್ ಕನ್ನ ಚಯ್ಯೆ ಓಡ್ಕನು ಕಲ್ಲನ್ ಹಲ್ಚಯ್ಯೆ ಒಂಡೆ ಮುನ್ನೆ ಪೌಲುಸ್ ಇಂತೋ ಲೈಕಿ ಓಳ್ಕನ ವ್ಯವಸ್ಥಾ ತಾಂಗ್ ಮಾಂದಿ ಓಳ್ಕುನ್ ಅಪ್ನೋಪ್ನ ಮಂತೆ ಲಿಖೆ ಮಾತಾಂಗ್ ಅಯ್ಯು ಅನೆ ಓಡ್ ಸಪ್ತ ಅಕಲ್ತ ಸಮಜ್ ಬಿ ಎದ್ ಮಾಂದಿ ನ ಗವಾಯಿ ಸ್ಯಾತಾಯಿ ಒಂಡೆ ಓಡುನ್ ಇಹುನ್ ವಿಚಾರಕ್ನೆ ಆಪುಸ್ತ ಮೇಲೆ ಕ್ಯಾತಾಯಿ ಇದ್ ಕಾರಣ ತಲ್ ಓಡುನ್ ಅಚ್ಚ ಒಂಡೆ ಬೋರೋತ ಫರಕ್ ಮಾಲೂಮ್ ಆಸಿ ಅಂತಾಯಿ ಒಂಡೆ ಮುನ್ನೆ ರೋಮಿಣ್ಣ ಕಿತಾಪ್ತೆಯ ದಿನ ರನ್ ಪಾಡ್ತ ಪಂದ್ರವಚಂತೆ ಇವನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಮೀ ಕರುಂ ಒಂಡೆ ನಾ ವಕರುಂ ಮುಂದೆ ದಿಮಾಗೊಂಡೆ ಸಮಜಯಿ ಒಂಡೆ ಅಗರ್ ಅಮಟ್ ದಸ್ ಹುಕುಮ್ನು ಬಪ್ಪೊಳಿ ಬೇಹಿಲೆ ಕೇಂಜೊಮ್ತೆ ಮಾವ್ ದಿಮಾಗ್ ತ ಮಾಕುನ್ ಕೊಸೆ ಕ್ಯಾಲ್ ಕಿ ಮಾಪ್ ಕಿ ಸ್ಯಾಲ್ ಮನ್ವಾ ಲೋಡುನ್ ಅಚ್ಚ ಒಂಡೆ ಬುರು ತುನ್ ಚಿನೆ ಮಾಯನ ಸಮಜ್ ಪುಟ್ಟಿತಾಯಿ ಇದನ್ನ ಜರಿಯ ತಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಪರು ಎಮರುಡ ಕನ್ಕನ ನ್ಯಾಯ ಕಿತ್ತುಲ್ ಬಾಳಿ ಕಿವೋಲ್ ಪಾಪ್ ಕೀತುಲ್ ಅಬ್ರಾಮ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತು ನಿತ್ತುಲ್ ಕೆನ್ನ ನಿವ ಔಲಾದ್ನು ನಾಲ್ಕು ಸೊ ಬೀಸ್ ಸಾಲ್ ಕ್ಲೈ ಮಿಸರ್ ದೇಸ್ ತಿ ರಖ ಅದ್ಬಖತ್ ಲುಗುಸ್ ಎಮರುಡ ದುಷ್ಟತ ಪೂರೋ ಆಸಿದಲ್ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿ ಟೆನ್ ಸೆಲಕ್ನಿತ್ ಪ್ರಭು ಮಾಕೋನ್ ಇಹೋನ್ ಬಿ ಕರೆಶ್ಚರೇ ಮತ್ತೊಲೈ ಸಚ್ಚೋ ತೋಯ್ ಧೈಕಿ ಎಮರುಡ್ ಮಾನ್ವಾಲೋಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಖಾಖೈಲೆ ಮಲ್ಲೋಡ್ ಯೋಶು ಯರ್ದನ್ ರೋಡ ತುನ್ ವರ್ಸಿ ಹತ್ತುಲ್ ಎಮರುಡ ಮುಲುಕ್ ತಿವಾತುಲ್ ಯರಿಯೋ ಒಂದಿ ಎಮರುಡ ನಾರ್ ಮಂಜಿತ ಒಂಡೆ ರಾಹ ಪಡೋಡ ಅದ್ ವೇಸ್ಯಲ್ ಜನಿ ಒಂದಿ ಎಮೋರಿ ಮಂಜಿತ ಅದೊಂಡೆ ಅದೇನ ಪರಿವಾರಿ ಮಂಜಿತ ಜನ ನಾಸ್ ಹೈಲೆ ಆಯೋ ಮುವಾಬಿ ಮನ್ವಲೋಡ್ ಮಾಡಿಸಿ ಹತ್ತೋಳ್ ಪರ್ ರೂತ್ ಪಡೋಡ ಜನಿ ಒಂದು ಮುವಾಬಿ ಜನಿನ ಖಂದಂತ ಸರ್ರಿ ಇಸುಮಸಿಯನಕ್ಕೆ ಅವಸರೇ ಮಾತಾಯಿ ಎಮರುಡ್ ಬಿ ಮಾಡಿಸಿ ಹತ್ತೋಳ್ ಪರ್ ರಾಹ ವೇಸ್ಯಲ್ ಮಂಜಿಯ ತುಬಾಡಿ ಕಿ ಇದನ ಬಾತ್ ಇದನ ಖಾನ್ದಾನ್ ತಸರ್ರಿ ಭಿ ಯಶುನಿ ಕಿ ಹತ್ತು ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಸ್ರಾಲ್ ತೋನ್ ಮನ್ ಕಿ ತೊಲೆ ಕಿ ಅನ್ನ ಎಮರುಡ್ ಕನ ನಾಸ್ ಕಿ ಸಿಕೊನ್ ಓಡುನ್ ಇವನ್ ಕೀತಾನ್ ಅವೆ ಪಾಪ್ನು ಇಮ್ಮ ಇಂಗ ಕ್ಯಾತೋನಿ ಅನ್ನನಿ ಕುನಪ್ನು ವ್ಯವಸ್ಥಾ ತಂಗ್ ಸೀತಾಂಗ್ ಒಂಡೆ ಇಮ ಇದೇನ ಮನೆ ಲಿಖೇವಿ ಆಮೋಸ್ತ ಕಿತಾಬದಿನ ರನ್ ಪಾಠ ದಸನ್ ಗ್ಯಾರ ವಚನತೆ ಇವನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಪರಮೇಶ್ವರ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಇಡುನ್ ಇವನ್ ಮನ್ ಕಿತೋಲ್ ಕಿ ಅನ್ನಮಿಕುನ್ ಮಿಸರ್ ದೇಶ ತಮ್ಲುಕ್ ತಲ್ ಟಣಸಿಕುನ್ ತತ್ತನ್ ಉಂಡೆ ಚಾಲೀಸ್ ಸಾಲ್ ಲುಗೋಸ್ ನಂಗುಡ್ ತನ್ನಮಿಕುನ್ ಅರಿಕುನ್ ಭಟ್ಕೆ ಮಾತಾನ್ ಅನಮಿ ಹಿನ್ನಲ್ ಭಟ್ಕೆ ಮಾತಾನ್ ಇವನಿ ಮಠ್ ಎಮರುಡ ಮುಲುಕ್ತೆ ರಾಜ್ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಾತಿಟ್ ಒಂಡೆ ನಮಿವ ಔಲಾದ್ ತುನ್ ಚೊಕ್ಕೋ ಒಂಡೆ ಕೇಪ್ಸಿರೇ ಮಾತಾನ್ ಬುಳ್ಮುನ್ನೆ ಹಂಜಿಕೊನ್ ವಾಯ್ನ ವಾಲೆ ಬಖತ್ತ ಬಾರೆತ್ ಬತೆಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಮಹಾನ್ ಭಕ್ತಾಳೋಳ್ ಬನೆ ಮಾತೋಳು ಒಂಡೆ ಅನ್ನಮಿವ ಕರುಂ ತೋಳ್ ಜುವಾನ್ಕ್ನು ಮನ್ವಾಲೋಳುನ್ ಅಪನು ಸೇವಾತೆ ಚೊಕ್ಕೋ ಭಲು ಇರ್ತಾನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಇಡುನ್ ಪೂಚಿಕ್ಯಾತು ಲೈಕಿ ಇತ್ ಸಬ್ ಸ್ವಚ್ಛೋಹಿಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓಳ್ಲೈ ಜಿತ್ತೋಬಿ ಕಾಂಪ್ನು ಕೀತೋಲ್ ಅದನ ಫರಕ್ತೆ ಓಲ್ ವಂಕಿತೋ ಲೈಕಿ ಅನ ಚಹೆ ಮಾದಾನ್ ಕಿ ಇಮ್ಮ ದೇಶ್ಕನೆ ಅಪ್ನು ಮುಲುಕ್ತೆ ನವ ಸೇವಾ ಕೇವಡಿಟ್ ನವ ನಾಮ್ತುನ್ ನವ ವ್ಯವಸ್ಥಾತುನ್ ದೂಸರೋ ಜಾತಿನ ನಡ್ಡುಮ್ತೆ ಅವ್ಯಡಿಟ್ ಅನ ಚಹೆ ಮಾದಾನ್ ಕಿ ಇಮ್ಮಟಪ್ನು ಜುವಾನ್ ಮಾನ್ವಾಲುಡುನ್ ನವ ಸೇವಾತೆ ಒಂಡೆ ಮುನ್ನೆ ಬಳಕೆ ವೇಡಿಟ್ ಪರ್ ಬಳಂಗಾತು ಅಮೋಸ್ತ ಕಿತಾಬದಿನ ರನ್ ಪಾಡ್ತ ಬರವಚಂತೆ ಇಹು ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಇಮಟ್ ಇತಾ ಇತಾ ಉಲ್ಟು ಕಾಂಪ್ನು ಕೀತಿಟ್ ಇಮಟ್ ನಾವು ಸೇವಕೊಡುನ್ ಅಂಗು ಡಕಾಲು ಹುತ್ತಿಟ್ ಒಂಡೆ ವಾಯ್ನ ವಾಲೆ ಬಖತ್ತ ಮಾದಿ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆನ್ ಹುಕುಂ ಸೀತಿಟ್ ಕಿಬೋಳ ಅಪನು ಕಾಂಪ್ತುನ್ ಬಂದ್ ಕಿಸ್ಯಾ ನೋಡ್ ಒಂಡೆ ಪ್ರಭು ನೋಡ್ ಸೇವಕೊಡುನ್ ಬಿ ಇವನ್ ಇಂಜಿ ತೋಡಿಟ್ ಓಡ್ ಅಪ್ನು ಆಪ್ತೆ ಅಪ್ನು ಖುತ್ತ ಮರ್ಜಿ ತೋಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಕೈದೆ ಛೋಡೆ ಕಿಸಿ ತೋಲ್ ಮೂನ್ ಕಾಂಪ್ನು ಭಕ್ತಾಲೋಡ್ ಹಲ್ಕಿಂದೋಳ್ ಉಂದಿ ಓಡಪ್ಪನು ತಲ್ಲಾತ ಚುಟ್ಟಿನು ಅಲ್ನಡ್ಸುವೋಡ್ ಬಾಡಿ ಬಾಡಿಗೆ ಪೌಲುಸ್ ಇಂತು ಲೈಕಿ ಆದ್ಮೀಡ ಲಂಬ ಚುಟ್ಟಿ ಮಂದಾನ ಲಾಸ್ತ ಮಾಂದಿ ಎದೆ ಮಾಂದಿ ನೇವನಿಯಂತೆ ಕ್ರಂತುಸ್ನ ಕಿತಾಪ್ತೆ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ನೇಣ್ ಜಬಾನ್ನ ಬೋಲೆ ಲಂಬಂಗ್ ಚುಟ್ಟಿಂಗ್ ವಾಲೆ ಮಾನ್ವಾನ್ ಹುಡಿತುನತೆ ಅನ್ನ ಪೌಲುಸ್ ತ ಮಾಂದಿತಲ್ ಸಹಮತಾಯ್ತುನ ಕಿ ಮಾನ್ವಾನ ಲಂಬ ಚುಟ್ಟಿಂಗ್ ಲಾಜ್ ಸರಂ ತ ಮಾಂದಿ ಹೇ ಪರದ್ ಬಖತ್ತೆ ಪ್ರಭು ನೋಡ್ ಸೇವಕೋಡ್ ಬುಜೆ ಮಾಸಿಕುನ್ ಬ್ಯಾಪ್ನು ಚುಟ್ಟಿಂಗ್ ಬಳೆಕಿಂದೋಳ್ ಬಾಳೆಕಿ ಓಳ್ ಸರಂ ತುನ್ ಸೆಹನ್ ಕ್ಯಾನ ಚಾಯ್ ಮಾಂದೋಳ್ ಅನ್ನ ದೂಸರು ಮಾಂದಿ ಇದ್ ಮಂಜಿತ ಕಿ ಪ್ರಭು ನೋಡ್ ಸೇವಕೋಡ್ ಅಂಗುಡ ರಸ್ ಯಾನೆ ಕಿ ಕಲ್ ಉಂಡಾನ ಚಾಯಿಯೇ ಒಂಡ ಯೋಡುನ್ ಅಂಗುಡ ಮಳ ಒಂಡೆ ಅದನ್ನ ಕಾಯತೋನ್ ಇಟ್ಟನ ಮನಾಹಿ ಮಂಜಿತ ಓಡ್ಕುನ್ ಅಂಗುರೊಂಡೆ ಕಿಸ್ಮಿಸ್ ತಿಂದಾನ ಮನ ಮಂಜಿತ ಇಸ್ರಾಯೇಲ್ಲೋಳ ಮಾನ್ವಾಲೋಳ್ ಭಕ್ತಾಲೋಳ ಕಿಡಿಯತೋನ್ ಉರುಚಿರೇ ಮಾಸಿತೋಳ್ ಒಂಡೆ ಓಡ್ಕುನು ಅಂಗುಡ ಕಲ್ಬಿ ಉಚ್ಚಿಸಿತೋಳ್ ಪಪ್ಪುಳ್ ಬೋಲೆ ಸಾಸಿ ಅಂತೋಲ್ತಿವನ ಇಟ್ಟನ ಒಂಡೆ ಓನ್ ಕರು ಹೊಂದನ ಬಿ ಪ್ರಭು ನೋಡ್ ಸೇವಕೊಡುನ್ ಮನ ಮಂಜಿತ ಇವು ಮೂನ್ ಮಾದಿಗಾಂದು ಭವೆ ನನ್ನ ನಂಬಿಕೊನ್ ವ್ಯಾಶ್ಚರ್ಯ ಮಾತನ್ ಇವು ಜುನು ಜಮಾನ ತಂಗ್ ಸಚ್ಚು ಮಾದಿಗಾಂದು ಇತಲೊಳ ಒಂದೆ ನಿಯ ಮಂಜಿತ ಅದ್ ಇವು ಲಾಗಂದು ಕಿವಲಪ್ಪನು ಜಿನ್ಗಿತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಪೈಲು ಜಗತ್ತೆ ಇರ್ತೋಲೈ ಒಂಡೆ ಇಸ್ರಾಯೇಲ್ಡ್ ನಬಿಡುನ್ ಹುಕುಂಸಿ ತುಡ್ಕಿಬೋಳ್ ವಾಯ್ನ ವಾಲೆ ಬಖತ್ತ ಮಾಂದಿಂಕ್ಯಾನ ಬಂದ್ ಕ್ಯಾನೋಳ್ ಅಗಟೋಳ್ ಮಾನ್ವಾಲೋಳ ನಬಿಡ್ ಸೆವನ್ ತುಡ್ಕಿಯ ಮಟ್ಮಿಕೊನ್ ಕೆಂಜನಲ್ ಚಾಯಂ ಆಯೋಮ್ ಅಮಟ್ಮಿಸೆ ಬೇನಾಹಿ ಖಬರಲ್ ಕೆಂಜನ ಚಾಯಂ ಆಯೋಮ್ ಓಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಳ್ ಜೋಳ್ ಭಕ್ತಾಲೋಳ್ ಮಂಜಿ ತೋಳ್ ಓಡ್ಕನ ಕೆಂಜನ್ ಸೆ ಮನಕಿತ್ತೋಳ್ रण चीज हयुन जो माकुन और पूरे देश तुन बर्बाद किया तंग है। अवांदु कल उंडन वाले मान वालो उंडे दूसरो चीज नीटा बखत ते अपनो आप तुन बते कहना कि अमर परमेश्वर त वचन तुन आय लेके जो इद मांदी इसराइल ते आंदू आमोस वन तुल इमट प्रभु नोर सेवकोड़ कल उत्ता तोड़ी अंडे वोड कुन बिटरे किसी कुन परमेश्वर त लग किसी स्या तोड़ी अंडे वोड से इमट इन तोड़ी की भक्तागिरी में निके मट इमट ना से वन की तोड़ी की इतल मन वन कुमा आमट अत केंजा ना चाहे माई तोड़ा भौनी मा माकुन बदे की तोनी अंडे अध्ययन इंदा खोम आमोस द किताब ते रण पाठ त तेरा वचन ते लिखे माता की होड़ अन्ना मेकुन इतल भदगी का कि बहुन फूल पत्ती ना नित्त गाड़ा तुन नीचो दबे क्या थोड़े इद वचन तुन साफ क्या ले उंडे इदेन बखान क्या तो ना लैसुंगा यूं तरीका पर परमेश्वर एगा वन की तो लई की इमट नाकुन पड़ाकाठिन परीक्षा ते वाट तोड़ित इमट ना वोड़ मानवलोड आंदित अन्ना में कोनिद मुलुक ते बसे गीतान अंडे एमर उड़ून मुलुक ताल भाड़ो पसुतान इंगा इमट भी इगा अद्य पाप तुन क्या तोड़ित बिना पाप नु वोड़ किसी मत तोड़ पर इमट ना से इदासा क्या तोड़ित क्या ना मीवां पाप नु हुर्सिकुन अपनो कर्क नु मुस्ची येत का बाड़े की मटना वोड़ मानवलोड आंदित अनाभोजत ते दबे माया लातन भवन उन्दी फूल उंडे पत्ती न गाड़ा ते दबे माइताई आमोस्त किताब देना रण पाठ ते मुन्ने इहुन भी लिखे माताई की इदन लाई जोर ते वित्तन वालेन वित्तिले जगाल पुटनल उंडे ताकत वाले उन ताकत बांगे कामल कीनल उंडे जोर वाले मानवल भी अपनो जिंदगी तुनल बचे किस्सके मानल धनुष अरी को नित्तन वाले निश्चयल सके मानल उंडे जो सबसे ज्यादा ताकत वाले मंदानुल उंडे दम इरन वाले मंदानुल बोल भी अद दिनंगो आसिकुन सोडी सिदानुल परमेश्वर ता इदे सच्चो वन का नमांदी ही कुछ इतोड़ भी परमेश्वर तोड़ भक्ता लोड़ाई उड़ जो की इद माने क्या तोड़े कि पड़ा ही भयंकर तूफान तक हाक इशारा किया था जो आमोस्ता सचो मांदी नु वह तनपाई लिपत्ते लिखे माताई अनहल विचार के वन की इगा पड़ा तूफान भी नहीं मांदी है सचो मांदी तो इदान की इसराइल उन्दी ताकत वाले मुलुक मन जीता इद मुलुक तल परमेश्वर बैरी नु भाड़ो किसी से अनुल अंडे बोले भी अपनो मुलुक ते बर्बाद अले मन जीतोल पर इंगा सब कुछ नाश आईता ही इग तक की नाटेना दीवार भी बेरी न नाटेना रोपा वासी अत्तोड़ उंडे ताकत वाले इंगा उंडे ज्यादा ताकत वाले हिले मनोड़ परमेश्वर इसराइल तुन इहुन वन की तुले की इम्मा इंगा कमजोर आसी रहमा तोनी उंडे इमद विचारे क्या ना बंद की सीती क्या नमुन नेटल निव न्याय क्या ना चालू की सीतन प्यारो भैरी टेन से लकनिक इदे आमोस्ता खबर मन जीता उंडे ई भी बांगे भी अश्रस्ता मांदी है लेक की मानवा लोड वो नाटे तबाड़ो सोडू ताना चाहे मांदोड़ इदबे ना विचार क्या ना अचंबो मांदी है लेक की वोड खबर तुन के जना अहले चाहे मायोड़ जो कि वन करुम ईतल खबर मन जीता प्यारो भेड़ी तन से लखनिट निर्णमट विचार की तम आमोस्ता बारे ते यल प्रभु नोल सच्चो सेवक मंजीतोल अंडे प्रभु जी ये ना जिंदगी ते भी पड़ंग पड़ंग अनि अचंबो काम कुनु की तोल प्रभु न सेवा तुन सब इंसान हल की सके मायोड़ बुन प्रभु जी आज तो लई बोले प्रभु यीशु न सेवा तुन पड़ा अच्छा दल की सके माय तो लई प्रभु जी बाहुन मावा जिंदगी ते पड़ंग पड़ंग काम कुनु किया तो लई आउने बोल सब ता जिंदगी ते किसी सके माय तो लई सिर्फ माँ विश्वास होने पर रो मजबूत आयना चाहिए మావ విశ్వాస్ మావ భరోసా ఉండే మావ ఆశ సిరప్ ప్రభు ఈశున్ పర్ బిల్కుల్ పక్కు మదానా చెయ్యే ఓల్ మావా జీవతోన్ పొందాన వాలే సచ్చో అని జీవితో పరమేశ్వర్ అందుల్ మాకున్ మోన్సై ప్రార్థన తరియ తల్ సబ్ చేజ్ గును తలకానాయి ఓల్ మాకున్ తలెక్కన్ సే జ్యాదా స్యాతోలై ప్యారు భైడి టెన్సే లక్నిట్ నిర్ణమీకరణ భీ పడా అచ్చా భగత్ హై కి ఇమట్ భీ జీవ్ తో పరమేశ్వర్ తున్ పుంజీ ఎనట్ ఓలే మీకున్ సబ్ తున్ చుట్కారా నెవ్ జిందగీ యానీ కి హమేషా తా జిందగీ శిశిసా కి మాయితోలై ఓన్ లై బాంగే వి కామ్ కఠినై లే ఓల్ సబ్ కుచ్ క్యాన్ వాలే సచ్చో పరమేశ్వర్ ఆందుల్ తో బడంగి మట్ అభి తక్ ఓన్ పరు విశ్వాస్ కీ తెట్ ఓండ బడంగి మట్ అప్నో పురో జిందగీ తున్ ఉన్న సుప్రత్ కీ తెట్ యాల్లే తే ఇమట్ నేండి ప్రభు ఈశున్ అప్నో పూరో జిందగీ తున్ సిసి చెమ్ట్ పరమేశ్వర్ మావా మెందుల్ తున్ తోడి తల్ ఘడే కీ తోలై ఉండె ఉంది దియా ఇద్ మావా మెందుల్ తోడి తే మిలె మాసిదాల్ ఉండె మావా మెందుల్ తల్ ఆత్మా బాడు పస్తిదాల్ సాయనవాత్ తే మట్ బిగదాకం ఇద్ మెందుల్ తో నా సాసిదాల్ పర్ ఆత్మా అల్సాయో అద్దెన్ లై ఉంది ఉండె జిందగీ అయి ఉండయా దాన్ హమేషా తా జిందగీ అని ఇద్దన్ సిరప్ మావల్ ప్రభు ఈశు హి శిష్యక మైతోలై తమాకున్ అప్ను ఆత్మతున్ పిసు తాన ఫికర్ క్యానాయి నిర్మీ కరు ఉంది చునావ్ అయి ఇమడ్ బోన భక్తి కి కిట్ సచ్చో పరమేశ్వర్ తా యా ఫిర్ ఉండబో నై పరన్న తో సిరప్ ప్రభు ఈశు నై భక్తి కి కా బాడికి ఓలే నావల్ ప్రభు అందుల్ ఓలే నవా జీవతును బచిగీ తోలై అమట్ రణ మాలిక్ న సేవా హల్కి సక మాయ బాడి కి అమట్ వళున్ సే తో ప్రేమ రకం ఉండే దూసరో తున్ బురో ఇందాకం ప్యారో భైడి చెన్సె లక్నిట్ ఇంగా మావా నిర్టైత్ బైబల్ అధ్యయన తా కార్యక్రమ గై ఖతమ్ అయితాయి మున్నెడా కార్యక్రమ తే మిసే ఫిర్ దూసరో బార్ ములాకాత్ ఆయల్ పరమేశ్వర్ దావు మియా విశ్వాస్ తున్ కే పిల్
इन्ने के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होएते इमाट मासे इद पताते संपर्क किम मावा पता है यो कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 102 बेजनबाग नागपुर 44000 महाराष्ट्र पता उंदी बार ओंडे केंटी एनाट कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 102 बेजनबाग नागपुर 44000 महाराष्ट्र इमाट मासे ईमेल पता ता जरिया ताल भी संपर्क किसी सके माय तोड़ेत मावा ईमेल पता है gondi@radio882.com gondi@radio882.com मुन्नेडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन सब तुन बरकत सेवे।